पाठ दोन आरोग्य स्वाध्याय नऊ एक.
बोला, काय झालंय? काय होतंय?
डॉक्टर, मला ताप आला आहे.
किती आहे?
1.5-2.
कधीपासून?
कालपासून आहे.
पावसात भिजलात का?
नाही.
आता मी तुम्हाला या गोळ्या देतो, त्या 2 दिवस घ्या. याने ताप गेला नाही तर आपल्याला रक्ताची तपासणी करावी लागेल.
डॉक्टर, काही गंभीर नाही ना?
नाही, पण तुम्ही आराम करा, बाहेर जाऊ नका, आणि 2 दिवसांनी मला सांगा.
धन्यवाद डॉक्टर.